नमस्कार
नंतर लोकांना
मित्रांनो, मी छिंदमाळा मोबाईल आणि करता योगेश, आणि आमचा आजचा विषय आहे की भारत आणि इंडिया देशाचे नाव बदलणे किती पण योग्य आहे. आजादीच्या 1947 मध्ये भारताला स्वतंत्र मिळाले तेव्हा देशाचे नाव काय असे हा पहिला प्रश्न होता. त्यासाठी संविधान सभेत खगोल चर्चा झाली आणि विविध हेतूचे अनेक नावाचे प्रस्ताव आले आणि सर्वांवर मतदान झाले. नंतर भारताचे नाव भारत आणि इंडिया असे मानलेले गेले. त्यानंतर देशाला भारत म्हणजेच इंडिया असे नाव पडले. संविधानच्या पहिल्या अनुच्छेदात हे स्पष्ट केले आहे की भारत आहे आणि इंडिया पण आहे. आज आमच्या सोबत ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी जुडलेले आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश निमजे सर. सर, मोबाईल आणि स्वागत सर आपका.
बहुत बहुत धन्यवाद सर, आपका भी स्वागत
जी. सर, का पाहता की भारताच्या जो नावावर अडीकडी जो चर्चा इतर पाहत येत आहे त्याला तर तुम्ही कशाद्वारे पाहत असाल?
नाही सर, हे काहीतरी भटकवण्यासाठी हे सगळं खेळ सुरू आहे बीजेपीच्या माध्यमातून आणि मोदीच्या माध्यमातून. कारण की भारत हाच इंडिया आहे आणि इंडिया हाच भारत आहे, तर त्यामध्ये नावाचा काही विषयच नाही ना. आणि नावाने नावाला तुम्ही बदलून काय करणार आहे? यांना हे काहीतरी चुकीच्या ज्या सवयी लागलेल्या आहेत म्हणजे लोकांना कसं भटकवायचं आणि त्यांचे जे मूलभूत मुद्दे आहे त्याच्यापासून कसं त्यांना दूर नेता येईल यासाठी हे सर्व करत आहे. आणि 2024 हे इलेक्शन जे आहे लोकसभेचं त्यासाठी हे सगळी यांची खेळ सुरू आहे. भोळ्याभाळ्या जनतेचं लक्ष भटकवण्यासाठी त्यांना कुठेतरी त्यांची दिशाभूल करण्यासाठी ही सगळी खेळी आहे. म्हणून त्यांना आणि आता हे जे विरोधी पक्ष आहे ते एकत्र आलेले आहे आणि त्यांनी जे इंडियाचं अलायन्स बनवलेलं आहे म्हणून त्यासाठी त्यांना कसं डॉमिनेट करता येईल आणि हे कसे देशविरोधी लोक आहेत यासाठी हे सगळे खेळी हे खेळून राहिलेले आहे. त्यांना हे लोक देशविरोधी आहे हे दाखवायचं आहे, जनतेसमोर आणायचं आहे. पण असं नाही आहे, जनता आता समजदार आहे, त्यांना सगळं आता समजायला लागलेलं आहे. आणि जी मोदीची हवा होती जी त्यांची एक हवा चाललेली आहे त्यामध्ये आता ते दूषित झाली हवा.
सर, का पाहता की जे काही वेळा अगोदर आपण G20 होती त्याची आपण मेजबानी केली होती आणि त्याच्यामध्ये बॅनर लागला होता की वसुदेव कुटुंबकम आणि भारत, तर सर याची जे बॅनर लागलेला होता त्याच्यावर सर भारत म्हटणं आणि त्याच्यावर वसुदेव कुटुंबांच्या एक हे लागणं, तर ते भारत आणि इंडिया एकच आहे, तर असं का आवश्यकता पडली का हे नावाबद्दल चर्चा होऊ लागली सर?
सर, एकीकडे तुम्ही वसुदेव कुटुंबकम म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही जाती पातीमध्ये धर्मामध्ये भेदभाव करता, तर हे कसं आहे? हा एक दुजाभाव आहे, हा किती विरोधाभास आहे यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये तुमची कथनी आणि करणी यामध्ये बरंच अंतर आहे. तर हा जो खेळ आहे हा जास्त दिवस चालणार नाही. यांनी बरेच मुद्दे आणले आहे, काय म्हणतात त्याला, वन नेशन वन इलेक्शन. माझं मत हे आहे की वन नेशन वन इलेक्शन ते ठीक आहे, तर वन नेशन वन एज्युकेशन का नाही? वन नेशन वन हेल्थ सिस्टीम का नाही? सगळ्यांना समान अधिकार का नाही? यामध्ये का तुम्ही एका व्यक्तीला खूप वाढून राहिले आणि बाकीच्या करोडो लोकांना तुम्ही दरिद्र रेषेच्या खाली आणून ठेवलेलं आहे? आज तुम्ही पहा इंडेक्समध्ये देशाची अवस्था काय आहे. प्रत्येक इंडेक्स बघा, तो भूकमरीचा असो, त्यामध्ये आपण पाकिस्तानच्या सुद्धा खाली गेलेलो आहे.
सर, का पाहता की भारताच्या संविधानच्या पहिल्या अनुच्छेद मध्ये भारत आणि इंडिया याच्या विस्तारपूर्वक चर्चा केलेली आहे आणि हे दोन्ही नाव एकच आहे, याच्यावर चर्चा झाल्याबद्दल बी लोकांमध्ये अधिक प्रमाणात याच्यावर चर्चा होऊ लागून राहिली की भारत आणि इंडिया विषयावर, तर का सर संविधानमध्ये दिलेल्या जे धारेबद्दल विस्तृत दिल्याबद्दलच्या नंतर बी अगर ह्या प्रकारची अगर चर्चा होऊ लागते तर याला कसं पाहता सर?
नाही, मला हे सांगा की नाव बदलल्याने काय लोकांच्या जीवनामध्ये कोणचं परिवर्तन होणार आहे? नाव जर बदललं तर त्याला तुम्ही एखादा मुलगा आहे त्याला न शिकवता तो शिक्षित होऊन जाईल का? सगळ्या आपोआप गोष्टी होईल का? नाही. हे सगळं दिशाभूल करण्याचं काम आहे, लोकांना गुमराह करून राहिले. हे 140 करोड आपल्या भोळ्या भोळ्या जनतेला ह्या देशाच्या हे सगळी दिशाभूल करण्याचे प्रयत्न आहे, पण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. आता पहा, बरेच चॅनलचे जे काही सर्वे येऊन जात त्यामध्ये मोदी बरेच पिछाडलेले आहेत, त्यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड घट आलेली आहे. आणि तुम्ही बघा, आता जिकडे तिकडे विदेशामध्ये गेले तर तिकडे सगळा हसवून राहिला आपल्या पंतप्रधानाचा आणि या देशाचा. तुम्ही म्हणता की देशाला नावलौकिक मिळेल पूर्ण जगामध्ये, पण आता बघा तुम्ही हे G20 याच्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ते आले होते ज्यो बायडन, तर त्यांना इथे पत्रकारांसोबत बोलू दिलं नाही, पत्रकारांना त्यांच्यासोबत बोलू दिलं नाही. आणि ते तिथे व्हिएतनाम मध्ये जाऊन जे बोलत होते ते बोलले तिथे. हा आपल्या देशाची बदनामी आहे, आपल्या पंतप्रधानांची बदनामी आहे. जेवढं यांनी नाव लौकिक मिळवलं ते सगळं आता मिट्टी पलित होत आहे, हे चित्र दिसून राहिलेलं आहे.
सर, का पाहता की स्वतंत्रता ची जे आपण अमृत महोत्सव साजरा करत येत आहे आणि सर 75 वर्ष देशाच्या नावाखाली हा जो नवीन विवाद होऊन राहिलेला आहे, तर का सर याच्या अगोदर भी ह्या विषयावर चर्चा होऊन गेली होती स्वतंत्रताच्या नंतर, पण आज भी ह्या विषयावर चर्चा होत आहे आणि आपण अमृत महोत्सव मनवत आहे, तर कसं काय वाटतं तुम्हाला ह्या अमृत महोत्सव कशा रूपाने साजरा होत आहे?
हा अमृत काल म्हणजे नेमकं काय आहे? ह्या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहे, ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी, याचा काही आपल्या मानव जातीशी काही संबंधच नाही जवळपास. आणि हे धर्माच्या नावावर, आस्थेच्या नावावर हे लोक हे जे आहे बीजेपीचे सत्ताधारी लोक हे सगळं भटकवण्याचा प्रयत्न करून राहिले. एकीकडे तुम्ही शाळा बंद करून राहिले सरकारी, आणि दुसरीकडे तुम्ही अवाढव्य मंदिर बांधून राहिले. मंदिरात तुम्हाला आपल्या मुलांना कोणतं एज्युकेशन मिळणार आहे? म्हणजे तिथे काय भीक मागायच्या नोकऱ्या हे तिथे जनरेट करणार आहे का? पुजाऱ्याच्या नोकऱ्या जनरेट करणार आहे का? आणि त्याचा कोणता तुमचा मानसिक विकास होणार आहे? कुठला बौद्धिक विकास होणार आहे? तर हे सगळे पागलपणाचे लक्षण आहे. मला असं वाटते की मोदी साहेब हे कोणाचं ऐकत नाही, त्याच्यामागचं हे कारण असलं पाहिजे की यांची मानसिक स्थिती सध्या ठीक नसली पाहिजे. तर यांना एखाद्या चांगल्या उच्च कोटीच्या मानसिक रोग तज्ज्ञाला आता मोदीजींना दाखवण्याची गरज आहे असं मला वाटते. कारण की त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे हे एक ह्या देशाची 140 करोड जनता हे सफर करून राहिले आणि सगळेच्या सगळेच परेशानीमध्ये आहे. मग तो उद्योग धंदेवाला असो, कारोबारी असो, एक नोकरी पेशेवाला असो, किंवा ज्येष्ठ नागरिक असो, किंवा छोटे मुलं असो, महिला असो. आता बघा तुम्ही सिनियर सिटीजनला रेल्वेमध्ये काहीतरी कन्सेशन होतं ते काढून टाकलं यांनी, म्हणजे म्हाताऱ्या लोकांना त्रास देणं आहे की नाही? अरे त्यांना ते म्हातारपणाचं जीवन आहे, चांगलं जगू द्या त्यांना. ते कुठं जाणार आहे? एक तर घरी मुलाचा सुनेचा त्यांना त्रास राहतो, तर त्या त्रासापासून वाचण्यासाठी ते काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे. आपलं पुढचं जीवन सुद्धा आपलं व्यवस्थित आपल्याला जगता आलं पाहिजे, काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे. त्यासाठी ते एक सुविधा होती, ते सुद्धा त्यांनी काढून टाकली आहे. तर हा जो खेळ खेळून राहिले मोदीजी ह्या देशाच्या 140 करोड जनतेसोबत, याचे परिणाम मोदीजींना भोगावं लागणार आहे. ज्याची करणी वैची भरणी ह्या आधारावर त्यांना ते भोगावं लागणार आहे.
तर हे होते विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश सर, ज्यांनी मोबाईल वाणीवर भारत आणि इंडिया काय नाव बदलणं गरजेचं आहे ह्या विषयावर आपली प्रतिक्रिया आहे मोबाईल वाणीसोबत साझा केली. नरेश सर, मोबाईल वाणीवर समय दिला त्याच्याबद्दल लगेच आभार सर. जी, छिंदवाडा बॉलिंग करता मी योगेश, धन्यवाद.